सध्या जे जास्त ट्रेंडिंग आहे ना ते म्हणजे विक्रांत सरंजामेचं दुसरं रूप. काहीतरी नवीनच प्रोमो लॉन्च झालाय आणि त्याच्यावरनं असं कळणार आहे की विक्रांत सरंजामेचे सुद्धा ग्रे साइड्स आहेत बरं का. तुलाच पाहते रे मधले जे विक्रांत सरंजामे आहेत ना म्हणजे सुबोध भावे जे माझं प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, त्यांचंच काहीतरी एक वेगळं रूप आता लॉन्च होणार आहे त्या नवीन सिरियलमध्ये तुला पाहते रे मध्ये. काय काय होणार आहे याच्यासाठी आपण तिकडे डोळे लावून बसलेलंच असतो 8:30 ते आपल्याला माहितच आहे. पण त्याचबरोबर मी तुम्हाला काय विचारलं होतं की जर का तुम्हाला तुमच्या चॉईसचा नंबर तुमच्या गाडीला देता आला तर तुमचा तो कुठला लकी नंबर आहे जो तुम्ही तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटला लावाल. तुमचं उत्तर मला सांगायचं आहे 9607007935 वर. आणि त्याचबरोबर जर का तुमच्यापैकी कुणाच्या गाडीचा नंबर 935 असेल ना जो रेड एफएमचा नंबर आहे तर त्यासोबत मस्त एक सेल्फी काढायचा आहे आणि तो मला सेंड करायचा आहे. नंबर सेम आहे माझा, त्याच नंबरवर सेंड करायचा आहे. तुम्हाला मिळेल एक खूप छान इंटरेस्टिंग प्राइज. काय काय मला आन्सर्स येत आहेत ना ऐकूयात.
786.
ओके ओके, 786 लावण्याच्या मागचा काय तुझा उद्देश आहे?
मॅडम बहुत मतलब हमारी इसमें वही होती है लगाते समझो तो
मुझे लकी नंबर होता है, पवित्र होता है.
हाँ लकी नंबर होता है.
ओके ओके, असदनी सांगितलंय की त्याला त्याच्या गाडीला 786 लावायचा आहे, मतलब 786. सभी को पता है अमिताभ बच्चन कूली फिल्म मध्ये 786 नंबर का बल्ला लेके घूमता था, वो भी सभी को पता है. इसने तो बता दिया, असद ने बता दिया उसको कौन सा नंबर लगाना है अपने गाड़ी को. तुम्हाला तुमच्या गाडीला कुठला नंबर लावायचा आहे तुमचा लकी नंबर ते सांगा मला, कॉल करा. नंबर लिहून घेतलाय ना 9607007935. आणि जर का तुमच्या गाडीचा नंबर 935 असेल तर लगेचच त्याच्यासोबत सेल्फी काढायचा आणि मला पाठवायचं आणि जिंकायचं मस्त मस्त एक्साइटिंग प्राइज. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.